आजचे दैनिक सुभक्ति पर बोध 11 फेब्रुवारी। श्रेष्ठ दासत्व। कारण गुलाम असून ज्याला प्रभूमध्ये पाचारण झाले तो गुलामगिरीतून मोकळा केलेला प्रभूचा मनुष्य आहे। तसेच मोकळे असताना ज्याला पाचारण झाले तो ख्रिस्ताचा दास आहे। पहिले करिंथ 7:22। पावलाने प्रभूचा पर्यायी शब्द धनी आणि ख्रिस्तचा पर्यायी शब्द मसीहा उपयोगात आणला असता तर माझ्या मते ते अधिक बरे झाले असते। पाऊल आम्हाला गुलामगिरीतून मोकळे केले जाण्याच्या कृतीचा परस्पर संबंध येशूबरोबर ह्या अर्थाने जोडतो की तो आमचा धनी आहे आणि तो आपल्या नव्या दासत्वाचा परस्पर संबंध येशूबरोबर ह्या अर्थाने जोडतो की तो आमचा मसीहा आहे। ही गोष्ट जरा विलक्षण वाटते, कारण मसीहा जेव्हा आला तो ते आपल्या लोकांना त्यांना कैद करणाऱ्यांपासून सोडवण्यास आला होता आणि धनी आपल्या दासांवर प्रभुत्व करतात तो असे का म्हणतो? तो मसीहाचा संबंध गुलामगिरीला आणि मुक्तीचा संबंध धन्याला का जोडतो? प्रस्ताव। या पर्यायाचे आपल्या नव्या स्वातंत्र्यावर दोन परिणाम आणि आपल्या नव्या दासत्वावर दोन परिणाम झाले आहेत। एकीकडे जेव्हा तो आम्हाला गुलामगिरीतून मोकळा केलेला प्रभूचा मनुष्य असे म्हणतो तेव्हा तो आपल्या नव्या स्वातंत्र्याची खात्री देतो, त्याचवेळी तिला मर्यादितही करतो। एक, त्याचे प्रभुत्व इतर सर्व प्रभूंवर आहे, म्हणजे तो प्रभूंचा प्रभू आहे। त्यामुळे आम्हाला मोकळे केले जाणे हे निर्विवाद आहे, म्हणजे पूर्णपणे सुरक्षित। दोन, परंतु जरी आपण इतर सर्व प्रभूंपासून स्वतंत्र केलो गेलो असलो तरी आपण त्याच्यापासून स्वतंत्र नाही। आपले स्वतंत्र कृपेने मर्यादित आहे, येशू आपला धनी आहे। तर दुसरीकडे जेव्हा तो आम्हाला ख्रिस्ताचा दास म्हणतो तेव्हा तो आपल्या ह्या नव्या गुलामगिरीला विसावा देणारी व गोड असे नवे स्वरूप देतो। एक, मसीहा आपल्या लोकांना त्यांना बंदिस्त करणाऱ्याच्या बंधनातून सोडून विसाव्याच्या मोकळ्या ठिकाणी आणण्यासाठी त्यांना आपल्या ताब्यात घेतो। त्याच्या सत्तावृद्धीला व शांतीला अंत नसणार, यशया 9:7। दोन, मग तो त्यांना अत्यंत गोड असा आनंद देण्यासाठी त्यांना स्वतःचे लोक बनवतो। पहाडातल्या मधाने मी तुला तृप्त करीन, स्तोत्रसंहिता 81:16। आणि तो खडक तर ख्रिस्त म्हणजे मसीहा आहे। म्हणून प्रिय ख्रिस्ती बंधुजन हो, यात आनंद करा। ज्याला प्रभूमध्ये पाचारण झाले तो गुलामगिरीतून मोकळा केलेला प्रभूचा मनुष्य आहे, धनी। तसेच मोकळे असताना ज्याला पाचारण झाले तो ख्रिस्ताचा दास आहे, मसीहा, जो दासत्वाला विसावा देणारी व गोड अशी गोष्ट बनवितो।